गणना अध्याय 31। परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, इस्रायल लोकांसाठी मिद्यान्यांविरुद्ध सूड घे, हे केल्यानंतर तू मरण पावशील आणि त्यानंतर तू तुझ्या लोकास जाऊन मिळशील। मग मोशे लोकांशी बोलला, तो म्हणाला, तुमच्यातल्या काहींची सैनिक म्हणून निवड करा, परमेश्वर त्यांचा उपयोग मिद्यान्यांचा चूड घेण्यासाठी करील। इस्रायलाच्या प्रत्येक वंशातून 1,000 लढाईस पाठवा। इस्रायलाच्या 1,000 आणि हजारांमधून प्रत्येक वंशाचे 1,000 असे सर्व 12,000 सैनिक लढाईसाठी पुरवले जातील। मोशेने प्रत्येक वंशातून 1,000 असे 12,000 लोकास लढाईवर पाठवले। त्यांना आणि त्यांच्याबरोबर याजक इलाजाराचा मुलगा फिनहासास पवित्र पात्रे व इशारा देण्यासाठी रणशिंगे त्यांच्या हवाली करून पाठवले। मग मोशेने व इलाजार याजकाने मोशेला परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मिद्यान्यांबरोबर केले। त्यांनी जे लोक मारले त्यामध्ये अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा हे मिद्यान्यांचे राजे होते। त्यांनी बौराचा मुलगा बलामासही तलवारीने मारले। इस्रायल लोकांनी मिद्यान्याच्या स्त्रियांना व मुलांना कैद करून नेले। त्यांनी त्यांची सर्व गुरे व त्यांचे सर्व कळप व सर्व धन लूट म्हणून त्यांनी घेतले। त्यांनी त्यांची सर्व वस्तीची नगरे व त्यांच्या सर्व छावण्याही जाळल्या। त्यांनी त्यांची सर्व लूट व बंदीवान दोन्ही लोक आणि जनावरे बरोबर घेतली। यरिहोपाशी यार्देन तिरी मवाबाच्या मैदानातील छावणीत मोशे, याजक एलाजार आणि इस्रायल लोकांच्या मंडळीसमोर त्यांना आणले। नंतर मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी सैनिकांना भेटण्यासाठी छावणीबाहेर त्यांना सामोरे गेले। जे सैनिकांचे सेनापती युद्धावरून परतले होते 1,000 सैनिकांच्या प्रमुखावर आणि 100 सैनिकांच्या प्रमुखावर मोशे खूप रागावला। मोशे त्यांना म्हणाला, तुम्ही स्त्रियांना जिवंत का ठेवले? पहा, यांनीच बलामाच्या मसलतीवरून पौराच्या प्रकरणी इस्रायलाच्या वंशांना परमेश्वराविरुद्ध अपराध करायला लावले। यावरून परमेश्वराच्या मंडळीत मरी पसरली। आत्ताच मिद्यान्याच्या सर्व मुलांना ठार मारा आणि पुरुषांबरोबर राहिलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका। कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध असलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका आणि नंतर तुमच्यापैकी ज्यांनी दुसऱ्यांना मारले असेल त्यांनी 7 दिवस तळाच्या बाहेर राहावे। तुम्ही प्रेताला केवळ हात जरी लावला असला तरीही तुम्ही बाहेर राहावे। 3रा दिवशी तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कैद्यांना शुद्ध करा। हीच गोष्ट पुन्हा 7व्या दिवशीही करा। तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा, लाकूड, लोकर आणि चामडे यापासून बनवलेल्या वस्तू धुवा। तुम्ही शुद्ध झालेच पाहिजे। नंतर याजक एलाजार सैनिकांशी बोलला। तो म्हणाला, परमेश्वराने मोशेला सांगितले ते हे नियम आहेत। युद्धावरून परत आलेल्या सैनिकांसाठी हे नियम आहेत। तुम्ही सोने, चांदी, तांबे, पितळ, लोखंड, पत्रा किंवा शिसे वगैरे जे काही अग्नीत टिकेल ते तुम्ही अग्नीत घालून काढा, ते शुद्ध होईल. तरी अशुद्धी दूर करण्याच्या पाण्याने ते शुद्ध करावे आणि जे काही अग्नीत टिकणार नाही ते पाण्याने धुवावे. सातव्या दिवशी तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा, नंतर तुम्ही शुद्ध व्हाल, त्यानंतर तुम्ही तळावर येऊ शकता. नंतर परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, सैनिकांनी जे कैदी प्राणी आणि इतर गोष्टी युद्धावरून आणल्या आहेत त्यांची मोजदाद एलाजार याजक, तू आणि नेत्यांनी करावी. नंतर युद्धावर गेलेल्या सैनिकात आणि इस्रायलाच्या इतर लोकात त्यांची वाटणी करा. युद्धावर गेलेल्या सैनिकांच्या हिश्यातून काही भागातून माणसे, गाई, बैल, गाढवे व शेरडे मेंढरे ह्यांच्यापैकी प्रत्येक 500 मागे एक परमेश्वरा प्रित्यर्थ कर म्हणून घ्यावा. त्यांच्या हिश्यातून घेऊन तो परमेश्वरा प्रित्यर्थ समर्पित अंश म्हणून याजक एलाजाराला द्यावा. नंतर इस्रायल लोकास मिळालेल्या हिश्यातून माणसे, गाईबैल, गाढवे, शेरडे मेंढरे वगैरे सर्व पशु यांच्यापैकी प्रत्येक 50 मागे एक घेऊन परमेश्वराच्या निवास मंडपाची रक्षण करणाऱ्या लेव्यांना द्यावे. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे मोशे आणि एलाजार याजकाने केले. सैनिकांनी लुटून घेतलेल्या वस्तूंशिवाय 675,000 शेरडे मेंढरे, 72,000 गाई बैल, 61,000 गाढवे आणि 32,000 स्त्रिया आणल्या. यात कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध न आलेल्या स्त्रियांचा फक्त समावेश आहे. युद्धावर गेलेल्या सैनिकांना 337,500 मेंढ्या मिळाल्या. त्यांनी 675 मेंढ्या परमेश्वरास दिल्या. गाईबैल 36,000 असून त्यातील 72 परमेश्वराचा कर होते. सैनिकांना 30,500 गाढवे मिळाली. त्यातील 61 गाढवे त्यांनी परमेश्वरास दिले. सैनिकांना 16,000 स्त्रिया मिळाल्या. त्यापैकी 32 स्त्रिया त्यांनी परमेश्वरास दिल्या. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वरा प्रित्यर्थ हा कर समर्पित म्हणून त्याने याजक एलाजाराला दिल्या. नंतर युद्धावर गेलेल्या इस्रायली सैनिकांकडून मोशेने घेतलेला अर्धा भाग होता. लोकास 337,500 मेंढ्या, 36,000 गाईबैल, गाढवे, 30,500 आणि 16,000 स्त्रिया मिळाल्या. आणि इस्रायलाच्या वंशाच्या अर्ध्या भागातून मनुष्यातून व जनावरातून प्रत्येक 50 वस्तू मागे मोशेने एक वस्तू परमेश्वरासाठी घेतली. त्यामध्ये पशु आणि माणसे यांचा समावेश होता. नंतर त्याने या वस्तू लेवींना दिल्या, कारण त्यांनी परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपाची काळजी घेतली. नंतर सैनिकांचे पुढारी सहस्राधिपती सैनिकांचे व शताधिपती सैनिकांचे पुढारी मोशेकडे आले. त्यांनी मोशेला सांगितले, आम्ही तुझ्या सेवकांनी आमचे सैनिक मोजले. आम्ही एकही सैनिक सोडला नाही. म्हणून आम्ही प्रत्येक सैनिकाकडून परमेश्वराची भेट आणत आहोत. आम्ही सोन्याच्या वस्तू आणत आहोत, बाजूबंद, बांगड्या, अंगठ्या, कुड्या आणि हार. ही आम्ही परमेश्वरास अर्पण म्हणून आमच्या जीवासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करण्याकरता आणली आहेत. मोशे आणि एलाजार याजकाने ते सर्व सोने व घडीव वस्तू त्यांच्याकडून स्वीकारल्या. सहस्त्रपती आणि शतपती यांनी परमेश्वरास समर्पण केलेले सोने 16,700 शेकेल भरले. सैनिकांनी त्यांना युद्धात मिळालेल्या इतर वस्तू स्वतःजवळ ठेवल्या. मोशे आणि एलाजार याजक यांनी 1,000 आणि 100 सैनिकांवरच्या प्रमुखांकडून सोने घेऊन इस्रायल लोकांसाठी परमेश्वरासमोर स्मारक म्हणून दर्शन मंडपामध्ये नेऊन ठेवले.